इथे पण तसंच होतं, अचानक म्हणजे इन्फेक्शन जास्त झाल्यामुळे तो त्रास पायाची नस ही ना पूर्ण हे झालं, कमरेचं दुखणं होतंच आणि त्याच्यात ही पण नसतो काय, म्हणजे मला चालता येत नव्हतं, बसता पण येत नव्हतं आणि झोपायला पण येत नव्हतं, पाय मला हा सातच देत नव्हता आणि चालायला गेले तर हा आपण कसं म्हणतो पॅरालिस झाल्यासारखं पुढे फेकला जायचा तसं होईल, चांगली सुधारणा झालेली आहे, कमरेला पण मी दोन पाया पण बसते, स्वयंपाक पण करते, सगळं काम म्हणजे टोटली काम करते, फक्त वेट उचलत नाही.